नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज दिल्लींत बायलांक 4 येवजण्यो समर्पीत केल्यो. ह्या येवजण्यां मदीं लखपती बिटिया योजना, सहेली पिंक स्मार्ट कार्ड, मेरी पुंजी मेरा अधिकार आनी मोफत LPG सिलिंडर योजना आस्पावता. ह्या वेळार उलयतना राष्ट्रपती मुर्मू हांणी अधोरेखीत केलें की बायलां समाजाची एक अपरिहार्य आधारस्तंभ आसात. तांचो आदर आनी सक्षमीकरण हें सुसंस्कृत राष्ट्राचें खरें वैशिश्ट्य आसा. केंद्र सरकार उज्ज्वला योजना, बेटी बचाव बेटी पढाव आनी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ह्या सारक्या परिवर्तनकारी उपक्रमावरवीं बायलां सक्षमीकरणा खातीर काम करता हाचेर राष्ट्रपती मुर्मू हांणी भर दिलो.
महिलांक शिक्षीत बनाना, उनका आत्मविश्वास बढाना और उनको प्रोत्साहित एवं सहयोग देना हम सबका कर्तव्य है. हमें अपनी बेटियों को ये विश्वास दिलाना है कि वे सपने देखने और उन्हें पूर्ण करने की क्षमता रखती है तथा हम उनके सपनों को साकार करने में उनके साथ खड़े रहे हैं. जब एक बेटी शिक्षित होती है तो पूरा परिवार शिक्षित होता है. जब एक बेटी सक्षम बनती है तो पूरा समाज मजबूत होता है.
नव्यान सुरू केल्या योजनांच्या परिणामाचेर विश्वास व्यक्त करताना राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हणले की हे उपक्रम राष्ट्रीय राजधानीतल्या बायलां मदीं आत्मविश्वास निर्माण करतले आनी तांकां नवीन उंचाय गाठपाक आनी वयर सरपाक प्रेरीत करतले. बायलां आयज सगळ्या क्षेत्रांनी मुखार सरल्यात अशें तांणी नमूद केले.
हर क्षेत्र में कंधे से कंधे मिलाकर आगे बढ़ रही है. सैनिक के रूप में ये देश की सीमाओं की रक्षा कर रही है. वैज्ञानिक के रूप में प्रयोगशालाओं में शोध कर रही है. खेल प्रतिस्पर्धाओं में अंतर्राष्ट्रीय मंच पर भारत का तिरंगा लहरा रहे हैं. राजनीति, समाज सेवा, प्रशासन तथा व्यापार जगत सभी क्षेत्रों में महिलाएं नई ऊंचाई छू रही हैं. देश भर के दीक्षांत समारोह में उपाधि और पदक प्राप्त करने वाले विद्यार्थियों में बेटियों की बढ़ती संख्या मेरे सामने प्रेरणादायक दृश्य प्रस्तुत करती है.
भारत आणि कॅनडा मधी आज महत्वाचे खनिज सहकार्य, अक्षय ऊर्जेच्या वापराक उर्बा दिवप आणि सांस्कृतिक सहकार्य या सहित वेगवेगळ्या क्षेत्रांनी 3 कबलातीची देवाणघेवाण केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे कनेडियन समपदस्थ मार्क कार्नी हांणी आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस हांगा प्रतिनिधीमंडळ स्तरावेली चर्चा केली. चर्चेवेळार दोन्ही फुडाऱ्यांनी भारत कॅनडा धोरणात्मक भागीदारीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत आता मेरेन जाल्ल्या प्रगतीचो नियाळ घेतलो. तांणी व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, महत्वाचे खनिजां, शेती, शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष आणि लोक ते लोक संबंध यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर सुरू आशिल्ल्या सहकार्याचो आढावा घेतलो. दोनूय फुडाऱ्यांनी प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींचेरूय विचार विनिमय केलो. तांचे कनेडियन समपदस्थ मार्क कार्नी वांगडा संयुक्त पत्रकार परिषदेत उलयतना मोदी हांणी म्हणले की पश्चिम आशियातली सध्याची परिस्थिती ही खोल चिंतेची बाब आसा. भारत संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरी वरवीं सगळे वाद सोडोवपाक तेको दिता. भारत या प्रदेशातल्या सगळ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करपाक सगळ्या देशावांगडा काम करत रावतलो.
हमारा लक्ष्य है कि 2030 तक हमारा व्यापार 50 बिलियन डॉलर तक पहुंचे. आर्थिक सहयोग का पूरा पोटेंशियल अनलॉक करना ये हमारी प्राथमिकता है. इसलिए हमने कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट को जल्द ही फाइनलाइज करने का निर्णय लिया है. इससे दोनों देशों में निवेश और रोजगार के नए अवसर बनेंगे.
प्रधानमंत्री मोदी हांणी अधोरेखीत केले की दहशतवाद, अतिरेकीवाद आणि कट्टरतावाद हे फक्त दोन्ही देशांखातीरच न्हय तर पुराय मानवते खातीर सामान्य आणि गंभीर आव्हानं असतात. जागतिक शांतता आणि स्थिरते खातीर या दोन्ही देशांमधले घट्ट सहकार्य अत्यंत महत्वाचे असा असे त्यांनी म्हणले. इस्रायल इराण संघर्षाक लागून अडकिल्ल्या भारतीय नागरिकाबद्दल उलयताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हांणी म्हणले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाखाला सरकार तांची सुटका आणि सुरक्षित परतफेड सुनिश्चित करपाक ताकतिकेन काम करता. क्रिकेटात ICC दादल्यांच्या T20 विश्वचषकांत काल राती कोलकाता हांगाच्या इडन गार्डन्सात जाल्ले Super 8 खेळांत भारतान वेस्ट इंडिजाक 5 विकेटींनी हारून उपांत्य फेरयेंत प्रवेश केलो. भारत आता बेरेस्तारा मुंबईत वानखेडे स्टेडियमार दुसऱ्या उपांत्य खेळांत इंग्लंडाचो फुडो करतलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसांत वायव्य भारतांत चडांत चड तापमान 3-5 अंश सेल्सियस लवलव वाडटले असो अदमास काढला. तशेंच फुडल्या 2 दिसांत देशाच्या मध्य भागांत चडांत चड तापमानात 2 ते 4 अंश सेल्सियस लवलव वाढ जावपाचो अदमास आयएमडीन उक्तायला. ह्या म्हयन्याच्या 4 ते 6 तारीख ह्या काळांत गुजरात, कोकण आनी गोंयांत उष्ण आनी दमट हवामान आसतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.